अभ्यासपुस्तक पाठ 9 नागपूर आणि नाशिक.
एक, लॉजिस्टिक हबने बदलेल नागपूरचे अर्थशास्त्र. क, बातमी ऐकून स्वाध्याय सोडवा. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरचे अर्थशास्त्र बदलवण्याची ताकद लॉजिस्टिक हबमध्ये आहे. मात्र शहराचे अर्थशास्त्र बदलवण्यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याची गरज आहे. मेट्रोसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प नागपुरात उभे राहत आहेत, त्यामुळे विकासाचे मॉडेल म्हणून नागपूरचा ठसा देशपातळीवर उमटेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.